या कार्यक्रमाचे प्रायोजक जीओ फ्रेश आयुर्वेदिक शॉपी।
श्रोते हो नमस्कार, प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेशच्या आजच्या भागात तुमचं स्वागत। खरा खुरा आयुर्वेद यामध्ये आपल्या आरोग्यासाठी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या या कार्यक्रमातून आपल्यापर्यंत पोहोचवतात वैद्य सुयोग दांडेकर सर, आपण त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार सर।
नमस्कार।
आज काय सांगणार आहात आयुर्वेदामधलं?
आपण खरा खुरा आयुर्वेदमध्ये जो अष्टांग हृदय हा जो ग्रंथ बघतोय त्यात एक 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 पदार्थांचे गुणधर्म आपण बघतोय। आज आपण पाहणार आहोत पन्हे।
अच्छा,
पन्ह जे आपण करतो ते जनरली आपल्याला वाटतं की आपण कैरीचं केलं जातं, पण आयुर्वेदानं पन्ह ही जी काही संकल्पना सांगितली आहे हे कुठलंही फळ तुम्ही उकडवून कुस्करून जसं नेहमी कैरीचं पन्ह केलं जातं तसं कुठल्याही फळाचं पन्ह तुम्ही करू शकता। आणि त्याचे गुणधर्म त्यांनी खूप छान वर्णन करून सांगितलेत की जेव्हा आपण खूप दमतो म्हणजे श्रम करणारे जे लोक आहेत अशा लोकांच्या करता ते खूप चांगलं आहे। भूक लागणं, तहान लागणं हे ज्यांना वारंवार होत असतं अशांच्या करता पन्ह हे चांगलं आहे। बऱ्याच जणांना कष्ट केल्यानंतर ग्लानी येते आणि एकदम झोप येते, ती ग्लानी जाऊन एकदम टवटवी येण्यासाठी ग्लानी नाशक म्हणून हे पन्ह अतिशय उत्तम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। तृप्तीजनक म्हणजे पोट भरल्याचं फिलिंग देणारा गुण या ह्याच्यामध्ये चांगला आहे। पचायला हे थोडं जड आहे, थोडस अवष्टंभक आहे, परंतु युरिन साफ व्हायला हे पन्ह मदत करत असतं। आणि मनाला प्रिय म्हणजे टवटवी आणणारं असं हे पन्ह आहे असं आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे।
अशा या पन्ह्याचे गुणधर्म आज आपण बघितले आणि पन्ह मुख्यत्वे करून तुम्ही सांगताय तसं कुठल्याही फळाचं करता येतं ते महत्वाचं आहे। वळूयात आजच्या आपल्या प्रश्नांकडे। आजचे पेशंट आहेत चंद्रकांत खिलारे नांदेड इथून, त्यांनी हा प्रश्न विचारलाय। खरं तर त्यांना पेशंट म्हणता येणार नाही, त्यांची जन्मतारीख आहे 15 मार्च। त्यांनी असं लिहिलंय की मला तक्रार कुठलीच नाहीये पण वय 45 आहे त्यामुळे मला एकदा शरीर शुद्धी करून घ्यायची आहे। ऋतू बदलल्यानंतर घशात खवखवणे किंवा आंबट खाल्ल्यानंतर खवखवणे एवढाच त्रास जाणवतो। मला वाटतं खूप चांगली केस आहे ही।
खरंच म्हणजे खिलारे सर मला तुमचं खूप खूप अभिनंदन करावं असं वाटतं, कारण जनरली मी आता इतक्या वर्षाच्या अनुभवात बघतोय की अगदी टेकल्यानंतर म्हणजे आता काहीही उपाय करणं शक्य नाहीये अशा वेळेला लोक आयुर्वेदाकडे येतात की आता कसंही करून वाचवा किंवा कसंही करून बाहेर काढा, ऑपरेशन टाळायचंय वगैरे वगैरे, अशी अगदी वेळ आली की आयुर्वेदाकडे येतात। पण तुम्ही स्वतः शिक्षक असल्यामुळे असेल, सुशिक्षित असल्यामुळे असेल की तुम्ही हा विचार करता आहात की मला काही होऊच नाहीये
यासाठी
म्हणून आयुर्वेदात काय सांगितलेलं आहे। आणि ऋतू बदलानंतरचा जो एक त्यांनी सांगितलंय की माझा घसा खवखवतो, आंबट खाल्ल्यानंतर हे होतं, तर त्याबद्दल जन्मतारखेप्रमाणे मी सांगणारच आहे। पण सगळ्याच लोकांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे ते म्हणजे की सगळ्यांच्या करताच ऋतू बदलतो, पण काही विशिष्ट लोकांनाच घसा का खवखवतो? आंबट सगळेजणच खातात, मग काही लोकांनाच खोकला येणं, घसा धरणं हा त्रास का होतो? याचा अर्थ त्या अलर्जीच्या विरुद्ध तुम्ही लढू शकत नाहीये, कुठेतरी कमकुवतपणा त्या तुमच्या इम्युनिटीमध्ये रोगप्रतिकार क्षमतेमध्ये असल्यामुळं तुम्हाला हा त्रास होत आहे। आता खिलारे सरांचा जर विचार केला तर त्यांचा मार्च महिन्यातला जन्म आहे, म्हणजे जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं असता गर्भधारणा ही पावसाळ्यात झालेली असते। पावसाळा हा अम्लविपाकी ऋतू आहे आणि त्यामुळं आंबटपणा बाधणं ही यांची नैसर्गिक भावना असू शकते। मग याच्याकरता खूप छोटा उपाय म्हणजे आता शिक्षकी पेशामुळे यांना बोलायलाही भरपूर लागत असेल तर सुंठ आणि साखर असं जर एकत्र करून त्यांनी जवळ ठेवलं पण घशाला जरा कोरड पडतीये किंवा कधी काही आंबट चिंबट खाण्यात आलं की पटकन एक चिमुटभर सुंठ साखर जर यांनी तोंडात टाकली तर यांना खूप चांगला त्याचा उपयोग होऊ शकेल। आता शिक्षकी पेशामध्ये शिस्तप्रियता खूप लागते, हा गुण त्यांच्याकडे खरं तर असायला पाहिजे, पण मार्च महिन्यात जन्म झालेला असल्यामुळं एक स्वभावतः मनामध्ये ओलावा असतो, सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांचा विचार करायचा, कुणाला तोडून बोलायचं नाही, अशा स्वभावामुळे सुद्धा मनावर जास्त ताण येऊ शकतो। आणि याच्याकरता जसं आपण म्हणतो की निसर्गाचा परिणाम हा शरीरावरचा अटळ आहे, त्याचा रोग म्हणून आपल्याला त्रास होऊ नये याकरता ऋतुशोधन नावाचं पंचकर्म करायला हरकत नाही।
बर, याबद्दल अजून जाणून घेणारच आहोत, हे पंचकर्म नेमकं काय आहे तेही जाणून घेणार आहोत। पण तत्पूर्वी श्रोते हो, तुम्हाला जर अशा कुठल्याही तक्रारीसाठी तज्ञांचा सल्ला किंवा औषधांसाठी संपर्क करायचा असेल तर नंबर लिहून घ्या 7303-301-302। नंबर पुन्हा एकदा 7303-301-302। दांडेकर सर, आता तुम्ही सांगत होतात की ऋतुमानानुसार कसं मग पंचकर्म करायचं?
आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की ज्यांना काहीही त्रास नाहीये अशा लोकांनी पंचकर्म करून घेणं जास्त गरजेचं आहे, कारण ते सोपं आहे, कमी खर्च खर्चाचं आहे, कमी त्रासाचं आहे, कमी वेळ खाऊ आहे, मग हे काय करायचं? तर पावसाळ्याच्या सुरुवातीला बस्ती ही चिकित्सा घ्यायची. वातदोष ज्यांना ज्यांना होतो, म्हणजे पायात गोळे येण्यापासून मुंग्या येण्यापर्यंत कोणताही वाताचा विकार असेल किंवा बरेच जण वजन वाढण्याला सुद्धा वातविकार म्हणतात, तर अशा सगळ्या लोकांनी पावसाळ्यामध्ये बस्ती चिकित्सा ही जरूर घ्यावी. आपल्याकडे शरद ऋतू म्हणजे ज्याला ऑक्टोबर हीट असं म्हटलं जातं, तर या ऑक्टोबर हीटमध्ये पित्त खूप वाढतं, उष्णता वाढते, तर याकरता पित्तावरचा विरेचन हा उपाय त्यांनी करून घ्यायला पाहिजे. यावेळेला रक्तदृष्टी निर्माण होते, म्हणजे पिंपल्स जास्त येणं, गळवे अंगावर उठणं, हातापायाची आग होणं, डोळ्याची आग होणं, याकरता रक्तमोक्षण हा पंचकर्मातला एक भाग त्यांनी करावा. आणि वसंत ऋतू म्हणजे हिवाळा संपल्यानंतर उन्हाळा सुरू व्हायचा मध्यकाळ जो असतो, म्हणजे गुढीपाडव्याच्या सुमाराला, तर त्यावेळेला कफाचे विकार हे डोकं वर काढत असतात आणि याकरता वसंत ऋतूमध्ये वमन ही क्रिया करावी. आता बस्ती, विरेचन, रक्तमोक्षण आणि वमन ही चार कर्म झाली. मग पाचवं राहिलं म्हणजे ते नस्य. तर नस्य कर्म हे जे काही आहे, जसं ह्या एलर्जीज असतील, काही असतील, त्याच्याकरता नस्य कर्म हे नित्य म्हणजे रोजच करावं.
अच्छा,
म्हणजे आपल्या जन्मतारखेप्रमाणेचं नस्य तेल घ्यावं, ते बोटावर घेऊन नुसतं नाकाला आतनं पुसलं तरी सुद्धा चालेल, परंतु बाहेर येणाऱ्या एलर्जीजचा अटकावा होण्यापासून. नाक हे डोक्याचं दार असल्यामुळं बौद्धिक काम करणारे, मानसिक ताणतणावात असणारे, खूप टेन्शन ज्यांना आहे अशा लोकांना सुद्धा हे रोज केलेलं नस्यकर्म खूप छान उपयोगी पडतं.
अच्छा, नस्यकर्माचे फायदे आणि त्याचबरोबर इतर पंचकर्म सुद्धा आज आपण बघितली. आता वेळ झाली आहे सर रेसिपीची, आज तुम्ही कशाबद्दल सांगणार आहात?
मी रेसिपीबद्दल सांगणारच आहे, परंतु हे जसं आहे की पाच पंचकर्म आपण बघितली, तर या ह्याच्याबरोबर असे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे सगळेजणच घरी करू शकतात. असा खिलारे सरांनी काही होऊ नये म्हणून विचारल्यामुळे मलाही सांगायला खूप उत्साह वाटतोय. ज्याला आपण पादाभ्यंग म्हणतो, तळपायाला आपण एरंडेल लावू शकतो, साजूक तूप लावू शकतो, शिरोअभ्यंग म्हणजे डोक्याला रोज तेल लावणं असेल, कर्णपूरण म्हणजे कानात तेल घालणं असेल, गंडूष म्हणजे गुळण्या करणं असेल, अंजन म्हणजे डोळ्यामध्ये काही ड्रॉप्स टाकणं असेल, तर ही सगळी कर्म ही आपण रोजच्या रोज घरी सुद्धा करू शकतो. आज काही होऊ नये ह्याच्याकरता एक छान रोगप्रतिकार क्षमता वाढवणारा बलदायी पुलाव आपण आज बघणार आहोत. जनरली पुलाव करत असताना आपण काही भाज्या म्हणजे गाजर, वाटाणा वगैरे असं सगळं, मटार असं सगळं वापरलं जातं, परंतु हा जो आयुर्वेदातला जो बलदायी पुलाव आहे, जो निघंटू रत्नाकरात सांगितला गेला, त्यात त्यांनी असं म्हणलं की उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि तीळ हे प्रत्येकी समप्रमाणामध्ये घ्यावं, हे आधी तुपावर भाजून घ्यावं, त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ घालून हे दोन्ही एकत्र शिजवावं. हा शिजवत असताना निम्म दूध आणि निम्म पाणी असं घालून हा शिजवावा. हा शरीराला उत्तम बळ देणारा, मांस शरीरावरचं वाढवणारा, तृप्ती देणारा, सर्व धातुवर्धक असा हा बलदायी पुलाव आहे असं म्हणायला हरकत नाही.
खूप वेगळी आणि सुंदर रेसिपी आज ऐकायला मिळाली आहे. जाता जाता आज चुटकुला काय सांगणार आहात?
खिलारे सरांनी जसं आता आपल्याला विचारलंय की मला काही होऊच नाहीये, याच्यासाठी मी काय करू? कारण एक प्रत्येक व्यक्तीने एक लक्षात ठेवायला पाहिजे. बरेच जण असं म्हणतात की अहो, चाळीशी आली तरी साधी डोकेदुखीची कधी गोळी घेतली नाही, मला काही होत नाही, मी थंडीत कसाही फिरतो, मी 12 महिने थंड पाण्याने आंघोळ करतो, असे सांगणारे लोक आपण पाहतो. किंवा दुसऱ्या बाजूला अहो, अचानक त्यांना हार्ट अटॅक आला, अहो यांना 28व्या वर्षीच बीपीचा त्रास सुरू झाला वगैरे, अशा गोष्टी पण एका बाजूला ऐकायला मिळतात. आता या सरांची 40 आलेली आहे, तर त्यांनी प्रिव्हेन्शन हा जो विचार केलाय, त्यामध्ये आयुर्वेदाचा कन्सेप्ट असा आहे की निसर्गाचा परिणाम अटळ आहे. निसर्ग आणि शरीर एकच असं जरी म्हणत असलो तरी आपण कोळशावर पाय दिला की तो भाजणारच, त्याला काही तुम्ही करू शकत नाही. दुसरी गोष्ट, प्रदूषण असेल, मानसिक ताणतणाव असेल, तर या सगळ्या ह्याच्या समोर मला एक छान उदाहरण द्यावं असं वाटतं. ते आपण आपल्या गाडीचं जसं सर्व्हिसिंग करतो, कारचं किंवा बाईकचं जसं सर्व्हिसिंग करतो, ती आपण बिघडायची वाट बघत नाही. ठरलेल्या वेळेला जर आपण तिचं सर्व्हिसिंग केलं, सगळे पुर्जे व्यवस्थित आहेत ना, जर बघितलं तर ती वाटेत आपल्याला दगा देत नाही. ही आपली शरीररूपी गाडी सुद्धा जी आहे, तिचं सुद्धा आपण जर या पंचकर्मांनी कायम सर्व्हिसिंग ठेवलं तर आपल्याला छान लॉंग रनला ती उपयोगी पडेल असं मला वाटतं.
दांडेकर सरांनी आज आपल्याला शरीराच्या शुद्धीबद्दलची महत्वाची माहिती सांगितली. तज्ञांचा सल्ला किंवा औषधांसाठी आयुर्वेद शॉपीला भेट देण्यासाठी संपर्क करा 7-303-301-302. पुन्हा एकदा 7-303-301-302. नंबर रिपीट 7-303-301-302. प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट प्रस्तुत जिओ फ्रेशच्या आजच्या भागात श्रोते हो आपण पन्ह्याचे गुणधर्म जाणून घेतले, त्याचबरोबर बलदायी पुलाव ही वेगळी रेसिपी सुद्धा सरांकडून ऐकली. पेशंटचे प्रश्न घेऊन पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या भागात. आज इथंच थांबूया, तोपर्यंत नमस्कार.
नमस्कार.
तज्ञांचा सल्ला किंवा औषधांसाठी आयुर्वेद शॉपीला भेट देण्यासाठी संपर्क करा 7303-301-302. पुन्हा एकदा 7303-301-302. नंबर रिपीट 7303-301-302.
या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट सातारा.